नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज ओडिशातील पोलीस महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षकांच्या परिषदेचा समारोप. महायुती सरकारचा शपथविधी 5 डिसेंबरला पंतप्रधानांच्या उपस्थितीत होणार. राज्य विधानसभा निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, काँग्रेसनं उपस्थित केलेल्या प्रश्नांवर चर्चेची निवडणूक आयोगाची तयारी. पीव्ही सिंधू आणि लक्ष्य सेन सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल. आणि राज्यात थंडीची लाट आणखी 2 दिवस राहणार असल्याची हवामान विभागाची माहिती. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज ओडिशाच्या भुवनेश्वर इथं पोलीस महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षकांच्या अखिल भारतीय परिषदेचा समारोप होत आहे. सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे पोलीस महासंचालक तसंच केंद्रीय राखीव पोलीस बल, रॉ, राष्ट्रीय सुरक्षा दल एनएसजी, गुप्तचर विभाग आणि विशेष सुरक्षा दल एसपीजीचे प्रमुख या परिषदेला उपस्थित आहेत. या परिषदेत अंतर्गत सुरक्षा, सायबर क्राईम, नक्षलवाद, कृत्रिम बुद्धिमत्ता साधनांमुळे निर्माण होणारी आव्हानं, ड्रोनचे नवीन धोके आणि दहशतवादाचा सामना यासारख्या महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. या परिषदेत विशिष्ट सेवेसाठीची राष्ट्रपती पोलीस पदकही प्रदान करण्यात येणार आहेत. राज्यात नवनिर्वाचित सरकारचा शपथविधी येत्या 5 डिसेंबरला होणार आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल ट्वीट करून ही माहिती दिली. 5 डिसेंबरला मुंबईत आझाद मैदानावर सायंकाळी 5 वाजता नव्या सरकारचा शपथविधी होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी या सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक होती तरीही काँग्रेस पक्षानं याबाबत उपस्थित केलेल्या वाजवी मुद्द्यांवर परवा 3 डिसेंबरला चर्चेला येण्याचं आमंत्रण केंद्रीय निवडणूक आयोगानं काँग्रेसला दिलं आहे. निवडणूक आयोगाच्या यंत्रणेबाबत शंका उपस्थित करणारं पत्र काँग्रेसनं निवडणूक आयोगाला लिहिलं होतं. त्यावर दिलेल्या अंतरिम उत्तरात आयोगानं मतदानाच्या टक्केवारीत काहीही विसंगती नसल्याचं स्पष्ट करत संबंधित माहिती मतदान केंद्रांच्या तपशीलासह सर्व उमेदवारांना उपलब्ध होती आणि ती पडताळून पाहणंही शक्य होतं असं नमूद केलं. मतदानाच्या आकडेवारीबाबत खुलासेवार प्रसिद्धीपत्रकही जारी करण्यात आलेलं आहे असंही आयोगानं म्हटलं आहे. देशात संसदीय लोकशाहीचं पालन नीट होत नसल्याची टीका ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केली आहे. ते काल पुण्यात वार्ताहरांशी बोलत होते. निवडणुकीच्या निकालानंतर लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वस्थता पसरली असून देशात हे प्रथमच घडत असल्याचं पवार म्हणाले. मतदान यंत्राबद्दल काही शंका आहेत मात्र याबद्दल ठोस पुरावा नाही. काही जणांनी पुनर्मोजणीची मागणी केली आहे मात्र यातून काही निष्पन्न होईल अशी आशा नसल्याचं पवार यांनी सांगितलं. नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार ऋषिकेश उर्फ बंटी शेळके यांना प्रदेश काँग्रेसकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर केलेल्या खोट्या आरोपांबाबत आपल्याला निलंबित का करू नये असं यात म्हटलं असून यासंदर्भात 2 दिवसात खुलासा करण्याचे निर्देश शेळके यांना देण्यात आले आहेत. 2 दिवसात उत्तर न दिल्यास याबाबत आपलं काहीही म्हणणं नाही असं समजून थेट कारवाई करण्यात येईल असं याबाबतच्या पत्रात म्हटलं आहे. विधानसभा निवडणुकीत आलेल्या अपयशानं खचून जाऊ नये, उलट दुप्पट शक्तीने मोठी ताकद उभी करण्याचं आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आपल्या पक्ष पदाधिकाऱ्यांना केलं आहे. ते काल छत्रपती संभाजीनगर इथं जिल्ह्यातल्या विविध विधानसभा मतदारसंघातल्या पक्ष पदाधिकाऱ्यांशी बोलत होते. संघटनात्मकरित्या मोठी ताकद उभी करून पक्षाला पुन्हा सत्तेत आणल्याशिवाय स्वस्थ बसू नका असं दानवे यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितलं. सर्पदंशाची प्रकरणं अधिसूचित रोगांच्या श्रेणीत समाविष्ट करण्याची सूचना केंद्रीय आरोग्य सचिव पुण्यसलीला श्रीवास्तव यांनी केली आहे. याबाबत त्यांनी काल सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिव तसंच अतिरिक्त मुख्य सचिवांना पत्र लिहिलं असून त्यात ही सूचना केली आहे. सर्पदंश हा गंभीर विषय असून 2030 पर्यंत सर्पदंशांमुळे होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण निम्म्यावर आणण्याचं उद्दिष्ट निर्धारित केल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. महिला आणि बाल विकास विभागाच्या वतीनं नोव्हेंबर महिना आंतरराष्ट्रीय दत्तक महिना म्हणून पाळण्यात येतो. या दत्तक महिन्यानिमित्त हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी, आखाडा बाळापूर इथलं पोलीस ठाणं, बस स्थानक, उपजिल्हा रुग्णालय आदी ठिकाणी जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी मूल दत्तक घेण्यास इच्छुक असलेल्या पालकांना कायदेशीर दत्तक प्रक्रियेसंदर्भात माहिती देण्यात आली. दरम्यान सोडून दिलेल्या तसंच अनाथ बालकांसंदर्भात माहिती मिळाल्यास तात्काळ जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी कार्यालय हिंगोली यांना संपर्क करावा असं आवाहन जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांनी केलं आहे.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, युट्यूब आणि ट्विटरवर तसंच फेसबुक पेजवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
स्वामीनाथन आयोगानुसार शेतकऱ्यांच्या उत्पादनाचा भाव ठरवला गेला पाहिजे अशी मागणी नर्मदा बचाव आंदोलन कार्यकर्त्या आणि जनआंदोलनाच्या राष्ट्रीय समन्वयक मेधा पाटकर यांनी केली आहे. छत्रपती संभाजीनगर इथं महात्मा गांधी भवनात शेतकरी कष्टकरी कार्यकर्त्यांबरोबर पाटकर यांनी काल संवाद साधला त्यावेळी त्यांनी ही मागणी केली. शेतकरी कुटुंबांच्या श्रमांची दखल या शेतमालाच्या भावामध्ये धरली जावी, श्रमांचं मूल्य, श्रमाची प्रतिष्ठा जोपासली जावी असं त्या म्हणाल्या. श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कायद्याचा अभ्यास करण्याची गरजही पाटकर यांनी व्यक्त केली. ज्येष्ठ कार्यकर्ते डॉ बाबा आढाव यांचं आत्मक्लेश उपोषणाच्या समर्थनार्थ काल छत्रपती संभाजीनगर इथं श्रमजीवी संघटनेच्या वतीनं एक दिवसीय उपोषण करण्यात आलं. बाबा आढाव यांनी काल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पाणी पिऊन या उपोषण आंदोलनाची सांगता केली. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही काल आढाव यांची उपोषणस्थळी भेट घेतली. लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांचा पराभव झाला मात्र त्यावेळी कुणीही मतदान यंत्रांवर शंका घेतली नाही असं सांगत विरोधकांनी केलेले सर्व आरोप पवार यांनी फेटाळून लावले. सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीत अव्वल मानांकित पीव्ही सिंधूनं काल अंतिम फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीत तिनं उन्नती हुडा हिला अवघ्या 35 मिनिटात 21-12, 21-9 असं पराभूत केलं. अंतिम फेरीत सिंधूची लढत थायलंडच्या वू लुओ यू हिच्याशी होणार आहे. ट्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या जोडीनं महिला दुहेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. त्यांनी थायलंडच्या बेनेपा एमसार्ड आणि नुंताकाम एमसार्ड या जोडीला नमवलं. पुरुष गटाच्या उपांत्य फेरीत लक्ष्य सेननं जपानच्या शोगो ओगावा याचा 21-8 आणि 21-14 अशा गुणफरकानं पराभव केला. अंतिम फेरीत आता त्याचा सामना सिंगापूरच्या जिया हेंग जेसन तेह याच्याशी होणार आहे. मिश्र दुहेरीत ध्रुव कपिला आणि तनिषा क्रेस्टो यांनी चीनच्या झौ झी योंग आणि जिया यी या जोडीवर मात करत अंतिम फेरीत प्रवेश केला. राज्यात थंडीची तीव्र लाट पसरली असून पुणे, नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक गारवा जाणवत आहे. येत्या 2 दिवसात काही जिल्ह्यांमध्ये थंडीची लाट येईल असा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. विदर्भातही पारा घसरला असून अमरावती जिल्ह्यात काल सकाळी 12 अंश सेल्सिअस, धारणी चिखलदरा इथं 9 अंश सेल्सिअस तर नाशिक जिल्ह्याच्या निफाड तालुक्यात काल सकाळी 7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. 53वी आंतरजिल्हा आणि 86वी राज्य अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धा 2 ते 6 डिसेंबर दरम्यान पुण्यात होणार आहे. या स्पर्धेत 25 जिल्ह्यांमधील 1000 अधिक खेळाडू सहभागी होत आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीनं दिल्ली इथं होणाऱ्या 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला जाण्यासाठी केंद्र सरकारनं पुण्याहून विशेष रेल्वेची व्यवस्था केली आहे. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी याबाबत माहिती दिली. त्यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले. 21, 22 आणि 23 फेब्रुवारी 2025 रोजी हे साहित्य संमेलन होणार आहे. नैऋत्य बंगालच्या उपसागरात तयार झालेलं फेंगल चक्रीवादळ पुद्दुचेरीजवळच्या कराईकल आणि महाबलीपुरमच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. खबरदारीचा उपाय म्हणून किनारपट्टी आणि सखल भागात राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. चेन्नईत होत असलेल्या मुसळधार पावसामुळे विमान उड्डाणांवर परिणाम झाला आहे. वादळी वारं आणि पावसाचं पाणी साचल्यानं अनेक विमानांचं उड्डाण रद्द करण्यात आलं आहे. धाराशिव तुळजापूर सोलापूर रेल्वे मार्गाच्या कामाला गती आली आहे. या मार्गांपैकी धाराशिव तुळजापूर या पहिल्या टप्प्यात 8 किलोमीटर अंतराचं काम वेगात सुरू आहे. या मार्गावर लहान मोठे 49 पूल असणार आहेत. त्यापैकी सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर 106 मीटर लांबीचा सर्वात मोठा पूल साकारला जाणार असल्याची माहिती आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज ओडिशातील पोलीस महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षकांच्या परिषदेचा समारोप. महायुती सरकारचा शपथविधी 5 डिसेंबरला पंतप्रधानांच्या उपस्थितीत होणार आणि राज्यात थंडीची लाट आणखी 2 दिवस राहणार असल्याची हवामान विभागाची माहिती. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र एआयआर छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनेलवर पुन्हा कधीही ऐकू शकता. नमस्कार.